तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये म्हणून काय नाचायचं नाहीये, पण येस आनंद झाल्यानंतर माणूस तो व्यक्त करण्यासाठी हसतो, खेळतो, नाचतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला करण्याची संधी मिळणार आहे. टीम इंडियाचा परफॉर्मन्स चांगला पाहायला मिळाला क्रिकेटमध्ये की आपल्याला प्रचंड आनंद होतो. आणि आज वी ऑल नो भारत हा वेस्ट इंडिज सोबत मालिका खेळणार आहे, सामने सुरू होणार आहेत. आणि आता काय झालंय, आपल्याला इतिहास घडवण्याची संधी अनायसे चालून आलेली आहे वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये. मालिका विजयाची हॅट्रिक करण्याची संधी आपल्याकडे आहे. म्हणजे मागल्या ज्या दोन मालिका आपण खेळल्या होत्या वेस्ट इंडिज सोबत, त्यांमध्ये आपण विजयी ठरलो होतो. आणि यंदा तर आपल्याकडे अनिल कुंबळे सारखा कडकसा कोच आहे आणि विराट कोहली सुद्धा लय फार्मात आहे. अजिंक्य राहण्याचं म्हणणं आहे, एकूणच खेळपट्टी जी आहे ती जराशी संथ आहे, त्यामुळे जरा संयमानं खेळणं गरजेचं आहे या सगळ्या खेळपट्टीवर. आणि टी ट्वेंटीचा फॉर्मॅट इतके दिवस सगळी मंडळी जगत होती, अचानक आता या मालिकांमध्ये थोडासा आपल्याला धीर धरणं भाग आहे, नाही का? ते धरलं जात नाही रे. टी ट्वेंटी मॅचेसमुळे झालं काय, आपल्याला 4 & 6 पाहिजे इतकी सवय होऊन बसली. म्हणजे हे मी माझं पर्सनल सांगतोय की असे एक एक दोन दोन रन निघायला लागले ना की असं अवघड वाटायला लागलं. मी तो क्रिकेट गेम सुद्धा डाऊनलोड केला आहे ना माझ्या याच्यात, अक्षरशः ओव्हरला मी 6 6 मारतो माहिती का, 36 36 रन. या बाबो काही म्हणजे गेम मध्ये होतो ते असं थोडी होणार. सुपर एच 93.5 रेड एफ एम वर झालेलं आहे, पण हे युवराज सिंगने करून दाखवलेलं आहे. ग्रेट. टीम इंडियाला ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी. बजाते राहो.